नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. अभियंत्या कडल्यान म्हायती घेवन खड्डे पुरोवपा वांगडा राज्यांतल्या गरजेच्या रस्त्यांची प्राधान्यान दुरुस्ती जातली अशें भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी स्पश्ट केला. खात्याच्या अभियंत्याची बसका घेवन एकंदर नियाळ घेतले उपरांत उण्या आनी दीर्घ काळांतल्या कामांचो आराखडो तयार करतले. रस्त्यांची दुरुस्ती प्राधान्यान हातांत घेतले, हातून गांवगिरो आनी शारी असो भेदभाव करचे ना अशें दिगंबर कामत हांणी म्हणला. वीज मंत्री म्हणून जशें हांव नवे उपक्रम सुरू केल्ले तशें उपक्रम भौशीक बांदकाम खात्यान हांव सुरू करतलो अशें तांणी मुखार सांगलें.
PWD ministry is very important ministry for the infrastructure projects, development of roads, bridges, everything. So first I will take the review of the entire system from the chief engineer and everybody, and then I will decide my policies.
महाराष्ट्र परवानाधारक सेवा क्षेत्र आणि महासंचालक दूरसंचार मुख्यालय हांच्या जोड पालवान दूरसंचार विभागान काल गोयांत सुरक्षा संबंधित वर्सुकी पश्चिम क्षेत्रीय परिषदेचे आयोजन केले. दूरसंचार क्षेत्रान क्रांती झाल्या तरी ताचो गैरफायदो घेवपी सायबर गुन्ह्यांत वाढ झाल्या. ताचेर आळाबंद हाडपाचे सगळे यत्न चालू असतात. लोकांक विश्वासांत घेवन सेवा दिवपाक आमी कटिबद्ध आसात असे आश्वासन दितना दूरसंचार खात्याचे केंद्रीय सचिव डॉ नीरज मित्तल हांणी अशा गुन्ह्यांवांचेर नियंत्रण हाडपा खातीर संचार साथी एप सुरू केला. दक्षिण गोयांतल्या केळशी ह्या वाठारांत अस्तंत विभाग दूरसंचार खात्याची सुरक्षा परिषद सुरू जाल्ली आसून मित्तल हांणी काल ह्या परिषदेचे आभासी पद्दतीन उक्तावण केले. ह्या वेळार दूरसंचार खात्याच्यो सरवेवस्थापक सुनीता चंद्र हाजीर आशिल्ल्यो. गोयचे पुलीस महासंचालक आलोक कुमार हांणी ह्या वेळार उलयतना जायते सायबर गुन्ह्यांव सोदून काडल्यात, तातूंत बिहार तमिळनाडू सारख्या हेर राज्यांनी गुन्ह्यांव घडल्यात अशें तांणी मुखार सांगलें.
Made extensive use of the CTIR portal to safeguard telecom integrity. In the past 2 months alone, Goa Police has traced and recovered 50 stolen and missing mobile phones, ensuring they are returned to rightful owners. A small program was organized about this yesterday.
घरा अधिकृत करपी 3 तरेकवार विधेयकांक राज्यपालांनी मान्यताय दिल्या. हे विशीची अधिसुचोवणी जारी झाल्या. सरकारी जमनीतली, कम्युनिदाद जमनीतली आणि स्वतःचे सुवातेतली अधिकृत घरा अधिकृत करपाची तरतूद आशिल्ली 3 स्वतंत्र विधेयकां अधिवेशनांत संमत जाल्ली. लेजिस्लेटिव्ह डिप्लोमा दुरुस्ती कायद्याच्या आधारार कम्युनिदाद जमनीतली 28 फेब्रुवारी 2014 पयलींच 364 मीटर मेरेनची घरां वा बांदकामां अधिकृत करतले. ते खातीर अर्ज करून संबंधित कम्युनिदादाची मान्यताय घेवची पडटली. सरकारी जमनीतली अधिकृत घरां वा बांदकामां अधिकृत करपाक भूम महसूल कायद्यान दुरुस्ती जाल्या. तशेंच स्वतःच्या जमनीतल्या पंचायत वाठारांत 664 मीटर जाल्यार नगरपालिका वाठारांत 1064 मीटर मेरेनची बांदकामांय आतां अधिकृत जातली. GST परिषदेची 56वी बसका काल नवी दिल्लीत सुरू जाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण ह्या 2 दिसांच्या बसकेचे अध्यक्षस्थानार आशिल्ल्यो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत नवी दिल्लीत ह्या बसकेक हाजीर आशिल्ले. तशेंच मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुश गोयल हांची भेट घेतली. उद्देग आणि वेपार वाढोवपाविशी चर्चा झाल्याची माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. PR काउन्सिल ऑफ इंडिया म्हळ्यार भारतीय जनसंपर्क मंडळ वतीन 19वी ग्लोबल कॉन्क्लेव्ह कम्युनिकेशन 26 आणि 27 सप्टेंबराक कदंबा फन्स ह्या हॉटेलांत आयोजित जातली. 2 दिसांच्या ह्या परिषदेन 250 प्रतिनिधी वांटो घेतले. PR मळावेले तज्ज्ञ, मिडिया तशेंच हेर मळावेले मानेस्त हातूंत वांटो घेतले. लंडन, स्विझर्लंड, श्रीलंका आनी नेपाळचे प्रतिनिधी लेगीत ह्या परिषदेंत वांटो घेतले अशी माहिती ह्या वेळार PR काउन्सिल ऑफ इंडियाचे मुखेल मार्गदर्शक MB जयराम हांणी पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार दिली. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडांत चड तापमान 28 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर उण्यांत उणें तापमान 24 डिग्री सेल्सियस नोंद जाला. काल सावन 6 सप्टेंबर मेरेन कंपालाच्या इनडोर स्टेडियमांत आंतरराज्य अस्तंत विभागाची बॅडमिंटन सर्त सुरू जातली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. मुखावेल्या प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.